नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं ऐश्वर्या नायर तुमकां प्रादेशिक खबरो दिता। स्वच्छता ही सेवा कार्यावळी खाला मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हाय आयज सकाळी 10 वरांचेर पंचायत आणि नगरपालिका वांगड्याकडेन व्हर्च्युअल पद्धतीन संवाद साधतले। पंचायत कोयर व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अंकित यादव हांणी ही माहिती दिली। स्वच्छता ही सेवा कार्यावळीचो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हस्तुकीं 17 सप्टेंबराक शुभारंभ जाल्लो। ह्या मोहिमेविशी आयज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत पंचायत तशेंच नगरपालिका वांगड्याक माहिती दितले। जे वाठारांत कोयराच्यो राशी तयार जाल्यात तांचे फोटे काढून धाडपाक जाय। ह्यो कोयराच्यो राशी 2 ऑक्टोबर मेरेन निवळ करपाचे उद्दिष्ट आसतले अशें पंचायत संचालक सिद्धी हळणकर हिणे सांगले। यत्ता 9वेच्या परिक्षा 21 ऑक्टोबर सावन सुरू जावपाची शक्यता आसा आणि गोय शालांत मंडळ ह्या दिसांनी वेळापत्रक जारी करपाचे आसा। अंदुसावन 9वी यत्तेक नवे शैक्षणिक धोरण लागू केल्ल्यान ह्या परिक्षेक खास महत्व आसा। जरी ह्यो परिक्षा शालांत मंडळ घेतले तरी वेगळी परिक्षा केंद्रां आशिनात, फकत परिक्षेचे पेपर शालांत मंडळ दितले अशी माहिती अध्यक्ष भागीरथ शेट्ये हांणी दिली। नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाण नवे विशयूय सुरू केल्यात आणि नवे शिक्षकूय कंत्राटी पद्धतीचेर नेमल्यात। समग्र शिक्षा अभियानान अंतर्गत अजूनय शिक्षक भरती सुरूच आसा, पूण बऱ्याच विशयांची पुस्तकां उपलब्ध नाशिल्ल्यान विद्यार्थ्यांची गैरसोय जाल्या। म्हापशेच्या सेंट झेवियर्स कॉलेजीचो विद्यार्थी यश विवेक पवार हाणें 30 सेकंदात 77 जंपिंग जॅक काढून गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला। तिसऱ्या प्रयत्नात ताका यश मेळ्ळें। हाचे आदी ताणे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स केल्लो। हो पुरस्कार मेळ्ळ्या उपरांत यशान गिनीज बुका खातीर तयारी सुरू केली। आपल्या शैक्षणिक कामा वांगडाच तो ताचो सराव करतालो। 16 मेक ताणें ह्या विक्रमी चाचणीचो प्रयत्न केल्लो, पूण तेन्ना ताका येस मेळ्ळें ना। पूण आपल्या जिद्दीन ताणें 13 सप्टेंबराक रेकॉर्ड करून आपले नाव गिनीस बुकांत नोंद केले। यश हो नेमबाज लेगीत आसात आनी ताणें राष्ट्रीय सर्तीत राज्याचें प्रतिनिधित्व लेगीत केलां। 26 सप्टेंबर सर्गेस्त टीबी कुन्ना हांची पुण्यतीत पाळटले। सकाळी 10 वरांचेर पणजेच्या आझाद मैदानाचेर जावपी कार्यावळीत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत सर्गेस्त टीबी कुन्ना हांच्या स्मारकाचेर पुष्पचक्र ओपतले, तशेंच हेर मानेस्तय स्मारकाचेर पुष्पांजली ओपतले। पुलिसा वांगडाच वतीन मानवंदनाय दितले। दक्षिण गोंयात 1 ते 26 ऑक्टोबर मेरेन रॅबीज वासिनीकरण मिशन कार्यावळ सुरू जातली। 1 ते 8 ऑक्टोबर सांग्यार 10 ते 11 ऑक्टोबर केप्यां 14 ते 16 ऑक्टोबर धारबांदोड्या 17 ते 18 ऑक्टोबर फोण्या 19 ते 24 ऑक्टोबर मुरगाव 25 ते 26 ऑक्टोबर दिसा पंचायत आणि पशु चिकित्सा केंद्राचेर मिशन रॅबीज वासिनीकरण कार्यावळ जातली। मंगळूरचो तरणाटो कोंकणी लेखक फ्रॉयड किरण मोरायस हाका 9 वर्सांचो लियो रॉड्रिगीस कुटम किटल युवा पुरस्कार जाहीर झाला। हो पुरस्कार 25,000 रुपया रोख आणि प्रशस्तीपत्रक असा। 15 ऑक्टोबराक मंगळूरात जावपी सुवाळ्यात ताका तो भेटयतले। फ्रॉयड मोरायस हे किरण निरकाण ह्या टोपन नावान बरयतात आणि कर्नाटकातल्या जायत्या पत्रांनी तांच्यो कविता आणि लेख उजवाडाक आयल्यात। मंगळूरातल्या किरण ह्या पत्राचे ते संपादक जावन आसात आणि ते विंगड विंगड संस्थांनी वावुरतात। तांच्या ह्या वावराक लागून तांकां हो पुरस्कार फावो जाला अशें आयोजकांनी जाहीर केला। बायणा दर्यादेगेर येवन थळाव्या लोकांक खंय तरी ताचो फायदो जावचो ह्या खातीर आपणें फुडाकार घेतला म्हणपाची माहिती मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकार हांणी दिल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या जल्मदिसाच्या निमतान विंगड विंगड कार्यावळींचो एक भाग म्हण भारतीय जनता पक्षान वावुरप्यांनी काल बायणा दर्यावेळ नितळ करपाचो कार्यक्रम घडोवन हाडिल्लो। ह्या वेळार उलयतना आमदार आमोणकर हांणी म्हळें की बायणा दर्यादेगेचो वाठार पर्यटकांक व्हडा प्रमाणांत जावचो ह्या खातीर फाटल्या विधानसभेत आपणी सरकाराक विनंती केल्या। ते प्रमाण फुडल्या कांय म्हयन्या भितर प्रत्यक्षांत कामाक सुरवात जातली। नुस्तेकारांक ताची व्हडी नागरूक दवरपाक खाशेली वेवस्थाय आसतली अशी माहिती संकल्प आमोणकार हांणी दिली। ह्या वेळार पालिका वांगडी श्रद्धा आमोणकार हाजीर आशिल्ल्यो आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो।